नमस्कार, मी नंदिनी मथुरी. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. कृषी पंप आणि यंत्रमागावरल्या अनुदानासाठी 3,112 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 803 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 राज्यावर 9,32,00,000 रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा अंदाज यात वर्तवला आहे. अंमली पदार्थांबाबत शून्य सहिष्णुता हे सरकारचं धोरण आहे. तसंच नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या राज्यातल्या ऑर्केस्ट्रा बारचे परवाने कायमचे रद्द केले जातील यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात आणलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज मुंबईत लोकभवन इथे जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन केल्यानंतर त्या उद्या शेगाव इथे केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याला तसंच नागपूरमध्ये एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत आज ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 49व्या षटकात 214 धावात संपला. ऑस्ट्रेलियानंही धावसंख्या 4 गडी गमावून 39व्या षटकातच पार केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,069 अंकांची घसरण झाली आणि तो 82,226 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 288 अंकांनी घसरून 25,425 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.